श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यदिं माधवम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
कृपया सर्वांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्यावं।
ज्योतिषामपि तज्ज्योतिहि तमसहा परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम्। 13व्या अध्यायातला 17वा श्लोक। ज्ञेयाचं वर्णन करणाऱ्या श्लोकांमधला शेवटचा श्लोक। ज्योतिषामपि तत् ज्योतिहि तमसहा परमुच्यते। प्रकाश देणाऱ्या वस्तूंनाही प्रकाश देणारा असा परमात्मा आहे, ज्ञेय आहे। प्रकाश देणाऱ्यांना प्रकाशित करणारा असल्यामुळं तो साहजिकच तमसाच्याही अंधकाराच्याही पलीकडचा असणारच। तमसहा परमुच्यते। ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम आणि हा परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, ज्ञेय स्वरूप आहे आणि ज्ञानाने प्राप्त होणारा आहे। ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य धिष्ठितम आणि आपल्याच हृदयामध्ये त्याचा वास आहे। हे सर्व श्लोक ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि इथपासून सुरू झालेले 12व्या श्लोकापासून ते 17व्या श्लोकापर्यंत असणारे हे 6 श्लोक भगवद्गीतेमध्ये एक विशिष्ट उंची गाठून राहिलेले असे श्लोक आहेत। या श्लोकामध्ये परमात्म्याचं वर्णन ज्ञेय स्वरूपाने आलेलं आहे। वस्तुतः परमात्मा हा ज्ञेय नाही, तो जाणण्यास योग्य असा नाही, त्याला जाणता येत नाही, त्याला मनाने जाणता येत नाही, बुद्धीने जाणता येत नाही, इंद्रियांनी जाणता येत नाही, अशा परमात्म्याला ज्ञेय ठरून या ठिकाणी ज्ञेयाचं वर्णन केलेलं आहे। आणि हे वर्णन थेट उपनिषदांमधून आलेलं आहे। भगवंतांनी जो उपदेश केला त्या उपदेशाचं सार लिहित असताना व्यासांना उपनिषदांचे शब्दच घ्यायला लागले। आणि उपनिषदांच्या भाषेमध्ये असणारे असे जे फार थोडे श्लोक भगवद्गीतेमध्ये आहेत त्याच्यात हे श्लोक गणले जातात। दुसऱ्या अध्यायामध्ये उपनिषदांच्याच भाषेतले श्लोक आले, तसेच याही अध्यायामध्ये उपनिषदांच्या भाषेतलेच श्लोक आले। आत्म्याचं वर्णन करत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये उपनिषद जे सांगतात तेच भगवंतांनी सांगितलं, व्यासांनी तेच एडिट करून गीतेमध्ये लिहिलं आणि याही ठिकाणी तशीच गोष्ट झाली। वस्तुतः ज्ञेय म्हणजे परमात्मा ही त्रिपुटीमध्ये येणारी गोष्ट आहे। ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय। एक ज्ञाता आहे म्हणजे मी जाणण्याची आकांक्षा करणार आहे म्हणजे आपण आहोत। एक आहे ज्ञानाची प्रक्रिया आणि सर्वात शेवटी आहे ज्ञेय। ज्ञाता ज्ञानाच्या साह्याने ज्ञेयाशी तदाकार होतो। एक परमात्म वस्तू जर सोडली तर ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय यांच्यामध्ये नेहमी भिन्नता असते। कोणतंही ज्ञान जगतातलं बाह्य वस्तूचं ज्ञान ते घेणारा ज्ञाता हा स्वतंत्र असतो, ज्ञान विषय हा स्वतंत्र असतो. आणि ज्ञात्यानी ज्ञान विषयाच्या सहाय्याने जे जाणलं ते ज्ञेय हे त्याचं ऑब्झर्वेशन असतं, हे त्याचं निरीक्षण असतं. कुठलाही शास्त्रीय प्रयोग जर करायला ठेवला, अगदी आता कितवीत असेल माहित नाही, चौथीत पाचवीत देखील कदाचित शिकवत असतील की हवेमध्ये एक पंचमांश हा प्राणवायू असतो, असा जर प्रयोग करायचा झाला तर प्रयोगाकरता साहित्य, प्रयोगाचा हेतू, प्रयोगाचं साहित्य काय काय लागतं, ते एक मेणबत्ती, पाणी, ग्लास, काड्यापेटी. एक प्रयोग करणारा आहे, एक प्रयोगाचं साहित्य आहे आणि त्या साहित्याने तो निरीक्षण करून प्रयोग करेल. मग शिक्षक सांगतात की मेणबत्ती लावा, ती मेणबत्ती लावलेली असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी ओता आणि त्याच्यावर काचेचा ग्लास पालथा घाला. काचेचा ग्लास त्याच्यावर पालथा घातल्यानंतर थोड्या वेळ मेणबत्ती जळत राहते, ऑक्सिजन आहे तोपर्यंत मेणबत्ती जळते आणि ऑक्सिजन संपल्यानंतर मेणबत्ती विझते आणि पाणी तितकं वर जातं. जितकं वर जातं ते एक पंचमांश असतं, त्यावरून हवेमध्ये एक पंचमांश प्राणवायू असतो हे सिद्ध झालं. या ठिकाणी कसं असतं, प्रयोग करणारा एक जो आहे तो निरीक्षक आहे, ज्ञाता आहे, एक प्रयोग वस्तू आहे आणि मग तो त्याचं निरीक्षण नोंदवतो आणि अनुमान काढतो. सर्व प्रकारच्या शास्त्रीय प्रयोगांमध्ये ज्ञाता हा वेगळा राहतो आणि वेगळेपणाने अनुमान काढतो. या ठिकाणी ज्ञाताच ज्ञेय स्वरूप होऊन जातो. एकच परमात्म वस्तू अशी आहे की त्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होऊन जाते. भगवंत म्हणतात की तुला मी ज्ञेय काय ते सांगतो. हे ज्ञेय जाणल्यानंतर तू जी ज्ञेय वस्तू आहेस त्याच्याशी एकरूप होऊन जाशील. बघा शब्दही तसेच आहेत, यज ज्ञात्वा अमृतमश्नुते. ज्ञाता हा वेगळा राहणार नाही. जोपर्यंत तुम्हाला समजत नाहीये की ज्ञेय काय आहे तोपर्यंत ज्ञेय समजण्याची तुमची खूप मोठी खटपट चालू असेल आणि जोपर्यंत खटपट चालू आहे तोपर्यंत ज्ञेय समजलं नाही असा अर्थ होतो. आणि जेव्हा ज्ञेय समजतं तेव्हा ज्ञाता हा ज्ञेयाशी तदाकार होऊन जातो. देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. ज्ञाता वेगळा राहत नाही, तो ज्ञेयाशी तदाकार होऊन जातो. ज्ञेयाशी तदाकार झाला हे समजायचं कसं, यज ज्ञात्वा जे जाणलं असताना अमृतमश्नुते आपण अमर आहोत अशा भावनेमध्ये ज्ञाता येतो. म्हणूनच तो ज्ञेयाशी तदाकार झाला. तो ज्ञेयाशी जोपर्यंत तदाकार नव्हता तोपर्यंत त्याला अशी भावना होती की मी देह मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्मांचे फळ आपण भोगीना आता, अशा प्रकारची जाणीव म्हणजे अबोध त्याला होता. आणि जेव्हा त्याला समजलं तेव्हा तो अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, अशा भूमिकेमध्ये येऊन जातो. हे जे ज्ञेय आहे हे अनादी आहे, सर्वांच्या पलीकडचं आहे, ते सत आणि असत यांच्याही पलीकडचं असणारं नित्य सत असं आहे. अशा प्रकारच्या ज्ञेयाचं वर्णन केल्यानंतर साहजिकच वर्णन ऐकणारा जो आहे तो मात्र ज्ञेय स्वरूप झालेला नसल्यामुळं फार मोठं अंतर पडलं. ऐकणारा, मी जन्मणारा, मी मरणारा, मी पापी, मी पुण्यवान, मी श्रीमंत, मी गरीब, अशा प्रकारे द्वंद्वात्मक भूमिकेमध्ये असताना आणि परमात्मा हा उत्पन्नच न होणारा अनादि सर्वांच्या पलीकडचा अमृत स्वरूप आणि ऐकणारा तर मर्त्य आदी नाही असा परमात्मा आणि आपण मात्र आदी आहोत असे या या तारखेला जन्मलो, खूप अंतर पडलं म्हणून भगवंतांनी लगेच सांगितलं की सर्व पाणी पाद सर्व नेत्र शिर मुख सर्व कान या सर्वांच्या ठिकाणी तो बसलेला आहे. अर्थात माझ्याही नेत्राच्या ठिकाणी पाणी पाद हात पाय यांच्या ठिकाणी ते ज्ञेयच बसलेलं आहे. माझ्याही आत माझे डोळे तत्वतः त्याच्यामुळं पाहतात. यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रम इदं श्रुतम. जे कानांनी ऐकलं जात नाही पण ज्याच्या योगाने कान ऐकतात तदेव ब्रह्मत्वं विद्धि ते ब्रह्म आहे. आधी माझ्या ठिकाणी जाणून घ्यायचं की माझे कान ज्याच्या सत्तेने ऐकतात ते ब्रह्म आहे, माझा आणि त्या ज्ञेयाचा जवळचा संबंध आहे आणि मग सर्वच कान हे त्याचे आहेत. अशा प्रकारे सर्व डोळ्यांनी प्रभू तुम्हाला पाहत असतो, सर्व कानांनी प्रभू तुम्हाला ऐकत असतो, ते ज्ञेय आहे. अशा प्रकारे या ज्ञेयाचं वर्णन केल्यानंतर सर्व इंद्रिय आणि गुण याचा भास देणारं देखील ज्ञेय आहे. इंद्रियांचा भास आहे, इंद्रियांचा भास असा आहे की आपल्याला इंद्रिय जे आणि जसं दाखवतात ते आपल्याला सत्य वाटतं. यथार्थ दर्शन निराळ, सत्य दर्शन निराळ आणि इंद्रियांनी दिलेलं दर्शन निराळ, पण इंद्रियांनी दिलेलं दर्शन आपल्याला सत्य वाटतं. जसं इथून पृथ्वीवरून सूर्य आणि चंद्र दोन्ही एकसारखे दिसतात. आपल्या फुटबॉलच्या आता फुटबॉलच्या मॅचेस चालू आहेत, फुटबॉलच्या चेंडू एवढाच चंद्र दिसतो आणि सूर्य देखील फुटबॉलच्या चेंडू एवढाच दिसतो आणि एकाच एकसारखे दिसतात. सूर्य आणि चंद्र हे एकसारखे आहेत असं आपल्या इंद्रियाच्या भासानी आपल्याला समजतं. वस्तुस्थिती निराळी आहे. पृथ्वीच्या कितीतरी पट लहान चंद्र आहे आणि पृथ्वीच्या कितीतरी पट मोठा सूर्य आहे. इंद्रियांचे जे भास असतात त्या भासामुळं जगामध्ये पुष्कळ मौज घडते आणि गुणांमुळे जे भास निर्माण होतात ते भास देखील विलक्षण असतात. सत्वगुण निर्माण झाल्यानंतर समोरची व्यक्ती कशीही असली तरी चांगली वाटायला लागते. गुणांचा भास फार विलक्षण आहे आणि जर तमोगुण निर्माण झाला तर समोरची व्यक्ती कशीही असली तरी देखील आपल्याला ती वाईट आहे असं दिसायला लागतं. हे या त्या ज्ञेयामुळं घडतं. आपल्या आत असणाऱ्या सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, इंद्रियातीत असून इंद्रियांचे व्यापार घडवणारा आसक्तम सर्वभृतचैव निर्गुणम गुणभोक्तृच आणि अनासक्त राहून सर्वांना धारण करणारा, सोडायची वेळ आल्यानंतर एका क्षणात निघून जाणारा, सर्व भूतमात्रांना धारण मात्र करतो, सर्व भूतमात्र त्या ज्ञेयाच्याच आधारावर कार्य करत असतात. स्वामीजी म्हणत असत की एक मुंगी चुरुचुरु चालणारी आणि मोठाच्या मोठा हत्ती सारखा असा प्राणी त्या ज्ञेयाला शुद्ध जाणीवेला अडचण नाहीये हत्तीला चालवण्याची. एरवी तो हत्ती जर न्यायचा झाला तर केवढा मोठा ट्रक क्रेन लागेल त्याला उचलून न्यायला, पण हत्तीला स्वतःला काही जड नाही. याचं कारण त्याच्या आत जे जाणीव शक्ती आहे त्या जाणीव शक्तीला ते शरीर म्हणजे विशेष काही नाही. आणि मुंगी देखील कशी सुंदर चालते त्याच शक्तीच्या आधारावर. अत्यंत अनासक्त राहून सर्व इंद्रियांकडून ते ज्ञेयच काम करून घेत असतं. निर्गुणम गुणभोक्तृच आणि स्वतः निर्गुण असून गुणांचा भोग घेणार देखील तेच एक तत्व आहे. खरं म्हणजे मूळ परमात्माच त्याची विभागणी एका परीनी चैतन्यामध्ये झाली आणि त्याचा एक भाग जड झाला परमात्माच. जो चैतन्यामध्ये झाला तो जीव रूपाला आला. आपल्या अंतरयामी असणारा जाणीवरूप जीवरूप या अध्यायाची सुरुवातच आहे की नाही. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते एतद यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. शरीर आहे असं जाणणारा शरीरामध्येच असणारा असा एक निर्माण झाला आणि शरीर देखील परमात्म्यापासून वेगळं नाहीये. कारण दुसरी जी निर्मिती झाली त्याच्यातून निर्गुण निराकार परमात्म्यापासून मूळ माया मूळ मायेपासून म्हणजे परमात्माच असताना जो हुंकार अहंतेचा निर्माण झाला मी आहे अशी भावना निर्माण झाली तेव्हा मूळ माया निर्माण झाली असं म्हटलं गेलं. वस्तुतः परमात्म्याला अहंता असण्याचं काही कारण नाही पण झाली एकोहम मी एकच आहे असं त्याला वाटलं. एकच होता पण एक आहे असं त्याला वाटलं तेव्हा मूळ माया निर्माण झाली आणि एकदा मी आहे असं म्हटल्याबरोबर तो म्हणाला की बहु स्याम मी बहु व्हावं प्रजा येय इती मी प्रजा होऊन राहावं अशा प्रकारचा संकल्प परमात्म्याच्या ठिकाणी निर्माण झाला. कसा संकल्प निर्माण झाला? संकल्पाची शक्ती त्याच्या ठिकाणी आहे तो जाणीव स्वरूप आहे म्हणून निर्माण झाला. जर जाणीव स्वरूप नसता तर निर्माण झालाच नसता. आणि अशा प्रकारचा संकल्प निर्माण झाल्यानंतर एक भाग जीवदशेला आला आणि दुसरा भाग परमात्म्याचा पण जड झाला. तो मूळ माया क्रमाने त्रिगुण पंचमहाभूत पंचमहाभूतांची समन्वयात्मक कर्म पर्जन्यादी गोष्टी अन्न इत्यादींची निर्मिती भूतमात्रांची निर्मिती म्हणून सातव्या अध्यायामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती अशा दोन प्रकृती सांगितल्या. पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती देखील मीच झालेलो आहे असं भगवंत म्हणाले आणि अपराप्रकृती ती देखील मीच झालेलो आहे अष्टधा प्रकृती पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार अशी अष्टधा प्रकृती देखील जड प्रकृती देखील परमात्माच झाला. अशा प्रकारे चैतन्य देखील परमात्माच झाला आणि जड देखील परमात्माच झाला. या चैतन्याच्या ठिकाणी मात्र जो मूळ ज्ञान स्वरूप होता तसं ज्ञान राहिलं नाही. त्याला चैतन्यापासून वेगळा पडलेला जीव रूपानी असलेला मी असा प्रत्ययाला येऊ लागला. मी बंधन स्वरूप आहे असं त्याला वाटायला लागलं. अशा रीतीने चेतनाच्या ठिकाणी एक प्रकारचं अज्ञान निर्माण झालं. ते अज्ञानच त्याला जडत्व देऊन गेलं. जडत्व याचा अर्थ पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू अशा फेऱ्यामध्ये तो सापडला. जसं चैतन्याच्या ठिकाणी एक अज्ञान जडत्व आणि जीवत्व भाव निर्माण झाला तसं जडाच्या ठिकाणी देखील अत्यंत नगण्य असं चेतन गुण आहे. आम्हाला माहिती नाही पण आहे. ज्ञानेश्वर महाराज त्यालाच चित विलास असं म्हणतात. या जगतामध्ये एक चित परमात्मा भरून राहिलेला असून दगड धोंडे माती नद्या दऱ्या पर्वत हा सगळा त्याचाच विलास आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. जडाच्या ठिकाणी देखील काही एक चैतन्य आहे. कशावरून आहे? शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. आता याच्यासाठी प्रवचनांची गरज नाही जडाच्या ठिकाणी चैतन्य आहे हे सांगण्यासाठी. आईन्स्टाईननी सिद्ध केलं की प्रत्येक जड पदार्थाच्या आत चैतन्यच आहे, चैतन्याचाच तो बनलेला आहे. जडाच्या ठिकाणी हे नगण्य चैतन्य आहे. नगण्य याचा अर्थ वस्तुत चेतन स्वरूप असताना, चैतन्य मात्र असताना, अविनाशी असताना ते विनाश पावल्यासारखं दिसतं, ते परिवर्तित होतं. या भिंतीतून पलीकडे तुम्ही पाहू शकत नाही. खरं म्हणजे खूप मोठी पोकळी आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात, पण पाहू शकत नाही. जडत्व ही बाधा आपल्या दृष्टीमुळं पण निर्माण झाली. जडाच्या ठिकाणी हा जो चेतन गुण असतो, त्या चेतन गुणामुळं कधी कधी फार विलक्षण गोष्टी घडतात. बरं का, तुम्ही आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या तिथं जा. सगळे पदार्थ जडच आहेत, पण जडाच्या ठिकाणी जे नगण्य चेतनत्व आहे, ते नगण्य चेतनत्व तिथे विशेषत्वानी दिसतं. तिथं तुम्हाला तिथं असणाऱ्या भावना देखील, त्या जडाच्या ठिकाणी असणाऱ्या भावना देखील समजल्यासारख्या होतात. तुमचं हृदय द्रवित होतं. तुम्ही पंढरपूरला जा. अनेक लोकांनी जिथं भावना ओतलेल्या असतात, त्या जडाच्या ठिकाणून देखील त्या भावना स्वीकारून प्रक्षेपित होतात असंही शास्त्रज्ञ मान्य करतात. ज्या ठिकाणी शेकडो वर्ष हत्या चाललेल्या आहेत, काही काही या पृथ्वी तलावर काही काही राष्ट्र अशी आहेत की जिथं जे हिंसकच आहेत, जिथं हत्याच चाललेल्या आहेत. उदाहरणार्थ अफगाणिस्तानची भूमी, तिथल्या दगडधोंड्यांवर देखील परिणाम झालेला आहे, तिथल्या मातीवर देखील परिणाम झालेला आहे असं म्हणतात. त्यामुळं मातीतून देखील जे अन्न निर्माण होतं, ते अन्न खाऊन जी मनुष्य मात्र निर्माण होतात, ती देखील तशाच प्रकारची हिंसक निर्माण होतात. या भूमीमध्ये जे मनुष्य मात्र निर्माण होतात, ते बरेचसे भक्तिमान निर्माण होतात. जडाच्या ठिकाणी नगण्य चेतनत्व आहे, आणि ते नगण्य चेतनत्व चेतनामध्ये हळूहळू संक्रमित होत असतं. आणि सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, सर्व इंद्रियांचा आणि गुणांचा जो आभास आहे, तो आभास इंद्रियातीत असून देखील परमात्म्यामुळेच घडतो. असक्तं सर्वभूत चैव निर्गुणं गुणभोक्तृच, अनासक्त असून देखील, निर्गुण असून देखील गुणांचा भोग घेणार ते ज्ञेयच आहे असं भगवंत म्हणतात. एवढं सगळं सांगितल्यानंतर सगुण निर्गुण बहिही अंतश्च भूतानाम अचरम चरमेवच, ते अत्यंत अचर आहे, तेच हालचाल करणार आहे. ते बहिही म्हणजे विश्वरूप आहे, आणि अंतश्च म्हणजे आपल्या अंतर्यामी देखील तेच आहे. विश्वरूप आणि आपलं अंतर्याम याच्यामध्ये काहीही फरक नाही. बाहेरचं विश्व आणि आपलं अंतर्याम हे एकच आहे. जर दोन्ही ठिकाणी ते ज्ञेयच भरून राहिलेलं असेल, तर मी या बाहेरच्या विश्वाशी अत्यंत अभिन्न आहे अशा प्रकारचा बोध भगवंतांनी ज्ञेय या स्वरूपामध्ये सांगितला. सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम, आणि अत्यंत सूक्ष्म असल्याने इंद्रियांना जे अविज्ञेय आहेत असं, दूरस्थम च अंतिके च तत, आणि अज्ञान दृष्ट्या जे अत्यंत दूर आहे असं वाटतं, ते खरं म्हणजे आपणच आहोत. अविभक्तंच भूतेषु विभक्तम इवच स्थितम, एकपणाने सर्व भूतमात्रांच्या आत असणार अविभक्तम सर्व भूतेषु, सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी मुळीच विभक्तपणाने नसणार एकपणाने असणार असं विभक्तम इवच स्थितम विभक्त असल्यासारखं दिसतं. जसं मी तुमच्यापासून वेगळा, तुम्ही आणि कोणापासून वेगळे, मनुष्य मात्र वेगळे, प्राणी मात्र वेगळे, पक्षी मात्र वेगळे, सगळं जगत एकमेकांपासून वेगळं. भूत भर्तृच तज नेयम ग्रसिष्णु प्रभ विष्णुच, आणि स्थितीकाळी धारण करणारा भर्तृ सांभाळणारा नेयच आहे विष्णू, परमात्माच विष्णू झालेला आहे. ग्रसिष्णू आणि प्रलयाच्या वेळेला सर्वांचा घास घेणारा शिव देखील ते ज्ञेयच झालेला आहे, आणि प्रभ विष्णूच उत्पत्तीकाळी सर्व निर्माण करणारा ब्रह्मा देखील ज्ञेयच झालेला आहे. एका ज्ञेय वस्तूचीच ही तीन टोकं आहेत. जेव्हा उत्पत्ती दिसते तेव्हा ब्रह्म्यांनी ती केली असं आम्ही म्हणतो आमच्या अज्ञानाने. मुळात परमात्म्यानेच केली, पण त्या शक्तीला आम्ही ब्रह्मा असं नाव दिलं. जेव्हा धारण केलं गेलं त्याच शक्तीनी, ज्या शक्तीनी उत्पन्न केलं पण धारण केलं त्याला आम्ही विष्णू असं म्हणालो. आणि उपजेते नाशे, नाशले पुनरपी दिसे, निर्माण झालेलं नाश पावणार, ते नाश पावणारं शिवतत्वानी नाश पावलं असं आम्ही म्हटलं. त्या शक्तीला आम्ही शिव असं म्हटलो. विष्णू शिव आणि ब्रह्मा याच्यामध्ये ब्रह्मदेव हा फक्त पुराणातल्या गोष्टीतच शिल्लक राहिला, कारण आमच्या पक्षी ब्रह्मदेवाला काही आता अर्थ राहिला नाही, किंमत राहिली नाही. निर्माण कार्य झालेलं आहे, आम्ही निर्माण झालेलं, आता ब्रह्मदेवाची पूजा करण्याची आम्हाला गरज नाही. तुम्हाला ब्रह्मदेवाची मंदिरं कुठं सापडणार नाहीत. मनुष्य मात्रांनी देखील आपल्या आपल्या सोयीच्या दृष्टीने या ज्या शक्ती आहेत या शक्तीमध्ये देखील कोणाला कोणाचं पूजन करायचं हे ठरवून टाकलं. जर निर्माण झालेलंच आहे तर ब्रह्मदेवाची पूजा करण्याची गरज नाही. ब्रह्मदेवाला आम्ही पुराणात ठेवून दिलं आहे, आम्ही मान्य केलं. आम्ही विष्णूची पूजा करू कारण आहे ते नीट सुरक्षित राहावं, लक्ष्मी सहित विष्णू आम्हाला आवडतात, आमची भरभराट देखील व्हावी आणि आमचं धारण देखील योग्य रीतीने व्हावं. आणि मृत्यूला घाबरत असल्यामुळं शिवाचे तर भक्त उदंड. पण या तीनही शक्ती असून या तीनही शक्ती एका माझ्यातूनच निर्माण झालेल्या आहेत, परमात्म्यातूनच निर्माण झालेल्या आहेत असं भगवंत म्हणाले. भूत भर्तृच तज नेयम ग्रसिष्णु प्रभ विष्णुच, अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र झाले. आणि व्याप्ती आणि ते धरून ठेवणं हे विष्णू या नामाला पात्र झालं. मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणीपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तई जे शून्य. आता ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण करत असताना जे भगवद्गीतेमध्ये नाही ते सांगितलं. आणि हा आकार हरपताना नाहीस होत असताना ज्याला रुद्र असं म्हटलं जातं आम्हाला निर्माण होणारं दिसतं, टिकतं ते दिसतं आणि नाहीस होतं तेही दिसतं. पण निर्माण होणं टिकणं आणि नाहीस होणं हे ज्याच्या सत्तेवर चालतं, समर्थांनी सर्व निर्माण करतो त्या शंकराला शेवटी कोण जाळतो असा मनोबोधात प्रश्न विचारलेला आहे. तेही गुणत्रय जेव्हा लोपे तई जे शून्य, हे गुणत्रय आहे, निर्माण होणं राहणं आणि नाहीस होणं. हे गुणत्रय जेव्हा नाहीसे होतात, सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांची अत्यंतिक साम्यावस्था प्राप्त होते, तेव्हा एक शून्यता निर्माण होते. हा जो शून्य शब्द आहे हा खूप महत्वाचा शब्द आहे. आपलं जे काउंटिंग आहे 1 2 3 4 5 उलट्या पद्धतीने जर आपण आलो 5 4 3 2 1 आणि त्याच्या पुढचा आकडा असेल तर शून्य आहे. मग वजा 1 वजा 2 वजा 3. म्हणून निर्माण होणं राहणं आणि नाहीसं होणं ही क्रिया देखील परमात्म्यापासून जसं आधी सांगितलं तसं मूळ माया आणि मूळ मायेपासून त्रिगुण निर्माण झाले असं मगाशी मी सांगितलं. आता उलट्या क्रमाने जर त्रिगुण लोप पावतील तर ते शून्यामध्ये जातील. ते शून्य म्हणजे ही मूळ माया आहे, शून्य म्हणजे परब्रह्म नाहीये. पण उलट्या क्रमाने आकडे उलटे जर फिरवले तर 5 4 3 2 1 मग शून्य जसं असावं तसं 3 गुण जर नाहीसे झाले तर जे शिल्लक राहतं ते म्हणजे शून्य, काहीही नाही अशी स्थिती. ही जी शून्य स्थिती आहे या शून्य स्थितीला एकूणच परमार्थामध्ये आत्यंतिक महत्व प्राप्त झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार महत्वाची ओवी लिहिली, नभाचे शून्यत्व गिळून. ऐका, गुणत्रयाते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत, अशी फार मोठी ओवी इथं आलेली आहे. तुमचं रजोगुणी मन संपलं, त्या रजोगुणी मनामध्येच ध्यानाला बसण्याची वृत्ती देखील होती. ध्यानाला बसण्याची वृत्ती हा थोडासा रजोगुणच आहे. संपूर्णपणाने सत्वगुण जर असेल तर ध्यान देखील संभवत नाही. जेव्हा कृती घडते तेव्हा थोड्याशा रजोगुणाची मदत ही घ्यावीच लागते. म्हणून साधना करणं हा देखील थोडासा रजोगुण आहे पण सत्वाधिष्ठित रजोगुण आहे. आणि तम नसलेली म्हणजे झोप नसलेली अशी ती स्थिती आहे. अशा वेळेला जेव्हा मनाकडे साक्षीत्वानी पाहत असताना मन नाहीसं होतं तेव्हा सत्व रज आणि तम हे तीनही गुण नाहीसे होतात. मन नाहीसं होतं याचा अर्थ सत्वही गेलं, रजही गेलं आणि तमही गेलं, तिथे जागृती आहे. पण मी जागा आहे अशी विशेष भावना नाही, ही महाशून्य स्थिती. पण आता असं आहे की मी जागा आहे आणि मन नाही एवढं मला समजत आहे. जागा आहे याचा अर्थ मी साक्षी आहे, मी पाहतो आहे आणि मन नाही, विचार नाही, विचार शून्य झालेले आहेत, मन निस्तरंग झालेलं आहे. अशा मनाच्या निस्तरंगतेमध्ये गुणत्रय जेव्हा नाहीसे होतात, गुणत्रय प्रथम शून्य होऊन राहतात तेव्हा मन नाहीसं होतं. पण मन नाहीसं झालं हे समजणारा मात्र साक्षी तिथे शिल्लक असतो. आणि विचाररहित अशी किंचित काळ स्थिती त्या साक्षीला समजत असते, त्याला शून्य असं म्हणतात. स्वरूपानंदांनी याचं वर्णन याच्यापेक्षाही चांगलं केलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिले त्याच्यापेक्षा अधिक खुलासेवार एका अभंगात स्वरूपानंद लिहितात. स्वरूपानंद म्हणतात, कृपावंत थोर सद्गुरु उदार, तेने योग सार दिले मज, मन पवनाची घालोनिया गाठ, गगनाची वाट दावी येली. हे गगन, गगन याचा अर्थ चिदाकाश, मूर्धनी आकाश, मस्तक आकाश. मन आणि पवन, पवन म्हणजे अंतरश्वास, हे दोन्ही एकत्र करून ते ऊर्ध्वगामी करायला सांगितले सद्गुरूंनी कृपावंत होऊन. याच्यामध्ये त्यांनी मला योग सार सांगितलं असं स्वरूपानंद म्हणतात. मन पवनाची घालून या गाठ, याची गाठ घालायला सांगितली आणि गगनाकडे त्यांना न्यायला सांगितलं. तो अंतर पवन वायू हा या ठिकाणी धारण करावा मनासहित. असा धारण केल्या वेळेला शून्याचा प्रत्यय येतो. शून्य म्हणजे काही किंचित काळ मन नसलेली अवस्था. हे शून्य झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज एकदम महाशून्याचा उल्लेख करतात. त्याच्या दरम्यान ही शून्य स्थितीत किंचित काळ लांबणं आणि मोठी होत जाणं असं घडतं ध्यानावस्थेमध्ये. आणि ज्या वेळेला साक्षीला आपण शून्य पाहतो आहोत असं भान असतं तोपर्यंत महाशून्य सत्ता परब्रह्म दूरच राहतं. पण नंतर नंतर साक्षी एक प्रकारे गुंग होऊन जातो ते शून्य पाहत असताना. आणि त्याला ते शून्य पाहताना आपल्या स्वतःलाच हरवल्याची जाणीव निर्माण होते. तो आपल्या स्वतःलाच हरवून बसतो. आपण साक्षी आहोत हेच तो विसरून जातो. त्यावेळेला ही निःशून्य स्थिती निर्माण होते म्हणजे अधिक दीर्घकाळ असणारी शून्य स्थिती. आणि ही स्थिती जेव्हा साधकाला बोध प्रदान करते तेव्हा महाशून्य परब्रह्म सत्तेमध्ये साधक स्थिर होतो. ते असं म्हणतात शून्य निःशून्याचे बीज महाशून्य भेटविलय धन्य हरि रूप. आणि या ठिकाणी मी श्री हरीशी सच्चिदानंद श्री हरीशी एकरूप झालो. त्या रूपाला मी भेटलो स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे. आणि मग आता ध्यानातून उठल्यानंतर देखील या योग बळाने जे ध्यानामध्ये मला प्राप्त झालं त्यामुळं मी आता सर्व विश्व हरिमय पाहतो. म्हणजे ज्ञेय सर्वत पाणी पादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम अशा प्रकारे मी ज्ञेय पाहू शकतो. सर्वत्र हरी मी पाहतो. सबाई अभ्यंतरी अवघा व्याप्तीला मुरारी हरी पाहिला रे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते हे या ठिकाणी. मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तई जे शून्य. हे गुणत्रय जेव्हा लोप पावतात त्यावेळेला जे शून्य शिल्लक राहतं नभाचे शून्यत्व गिळून. नभ म्हणजे विचाररहित स्थिती. या विचाररहित स्थितीला देखील त्याचाही ग्रास करणारा तिथं कोणीतरी असतो तो मी असतो. शून्य समजणारा जो असतो तो आत्मा आत्मसत्तेनी त्या नभाचाही ग्रास होतो आणि त्या ठिकाणी केवळ निखळ आत्मबोध शिल्लक राहतो. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाचे निरवून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. हेच श्रुती वचनाने सांगितलेलं आहे असं ते ज्ञेय आहे. ज्योतिषाम अपि तत् ज्योतिही. आता आलं समयवर आलं सगळं गाडं. हे जे शून्य महाशून्य श्रुती वचन संमत अशी परमात्मा सत्ता परब्रह्म सत्ता ती सत्ता म्हणजे ज्योतिषाम अपि तत् ज्योतिही. सर्व प्रकाशक वस्तूंचाही प्रकाशक. त्यावेळेला समजत की ज्ञाता हा ज्ञेयापेक्षा वेगळा नाही. ज्ञाता हा ज्ञेयापेक्षा वेगळा राहू शकत नाही. ध्याता हा ध्येयापेक्षा वेगळा राहू शकत नाही. आणि म्हणून सर्व वस्तू ना प्रकाश देणारा अशी जी ज्योती आहे ज्योतिषाम अपि. ज्योतिषाम अपी मध्ये बऱ्याच वस्तू येतात. सूर्य येतो चंद्र येतो परप्रकाशी सूर्याकडून प्रकाश घेऊन आपल्याकडे परावर्तित करणारा. मग विद्युल्लता येते अग्नी येतो. पण हे सर्व परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाही, तर परमात्मा यांना प्रकाशित करतो. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका नेमा विद्युतो भाती कुतो यम अग्नि. त्या ज्ञेयाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. सूर्य जर प्रकाशित करू शकत असता तर त्याच्या प्रकाशात आपल्याला ते स्पष्ट समजलं असतं, पण सूर्याच्या प्रकाशामध्ये जड जगत आपल्याला दिसतं. ज्ञेयाला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य सूर्याच्या ठिकाणी नाही. न चंद्र तारका नेमा विद्युतो भाती, आणि क्षणभर चमकून नाहीशी होणारी विद्युल्लता तर नाहीच नाही. मग अग्नि कुठला? असं उपनिषद म्हणतात, तमेव भांतम अनुभाती सर्वम. पण त्याच्या प्रकाशामुळे मात्र सूर्य प्रकाशित झालेला आहे. सूर्याला ज्याचा प्रकाश आहे तो ज्ञेय परमात्माच आहे. तस्य भासा सर्वम इदम विभाती, आणि त्याच्या प्रकाशानेच सर्व प्रकाशित होत. आपली बुद्धी देखील परमात्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते. बुद्धी सूर्यामुळे प्रकाशित होत नाही. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? सूर्य नाही, चंद्र नाही, तारका नाहीत. बुद्धीचा प्रकाशक बाहेर कुठे बसलेला नाही, बुद्धीचा प्रकाशक आत बसलेला आहे. आचार्यांनी एका श्लोकामध्ये शिष्याला बोध कसा होतो हे जे सांगितलं, त्याच्यामध्ये शिष्य एका क्षणात म्हणतो की ती ज्योती मी आहे. जेव्हा सूर्यही नाही, चंद्रही नाही, किम ज्योतिस्तव, कुठल्या प्रकाशात पाहतोस? असं सद्गुरु विचारतात. शिष्य म्हणतो भानुमान अहनिमे, दिवसा मी सूर्याच्या प्रकाशात पाहतो. असं सूर्याच्या प्रकाशात पाहतोस. मग रात्री रात्रो प्रदीपादिकम, आणि रात्री दीप वगैरे यांच्या प्रकाशात पाहतो. आणि हे कोणीही नसतील तेव्हा सूर्यही नाही, चंद्रही नाही, दीपही नाही, तेव्हा अंधार आहे हे कोणाच्या प्रकाशात पाहतोस? तर क्षणभर तो विचार करतो आणि म्हणतो की माझ्या प्रकाशात मला समजतं, माझ्या बुद्धीला माझा प्रकाश येतो, आणि माझ्या प्रकाशात बुद्धीला समजतं की इथं काहीही नाही, अंधार आहे हे माझ्या प्रकाशात मला समजतं, आणि त्याच प्रकाशात मला सूर्यही दिसतो. सूर्य सर्वांचा प्रकाशक, आत्मा तयाचाही प्रकाशक, असं एकनाथ महाराज म्हणतात. मला सूर्य आत्म्यामुळे दिसतो, सूर्यामुळे दिसत नाही. माझ्या आत असलेल्या आत्म्यामुळे सूर्य प्रकाशित होतो. सूर्य जरी जगताला प्रकाशित करत असला तरी सूर्याला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य माझ्या आत आहे. तो आहे म्हणून मला समजतं की सूर्य आहे. म्हणून ज्योतिषाम अपि तत् ज्योतिही, सर्व ज्योतींचीही ती ज्योती आहे. तमसहा परमुच्यते, मग तमसाची तर बातच सोडा, तमसाच्या तर तो पलीकडचा आहेच. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदी सर्वस्य अधिष्ठितम, तो ज्ञान स्वरूप आहे, तोच आहे. ज्ञानाने तोच प्राप्त होतो. ज्ञान ज्ञेय आणि ज्ञान घेणारा इथं वेगळा नाही. मगाशी सांगितलं तसं हवेमध्ये एक पंचमांश प्राणवायू आहे, इथं ज्ञाता निराळा, ज्ञेय निराळ, ज्ञान वस्तू निराळी, पण इथं तसं नाही. इथं ही त्रिपुटी मिळून एकच आहे. आणि सर्वात गंमत अशी की रुद्धी सर्वस्य अधिष्ठितम, असा हा ज्ञेय परमात्मा हृदयाच्या ठिकाणीच आहे. तो अविज्ञेय असून ज्ञानगम्य आहे. अविज्ञेय असता आणि ज्ञानगम्य नसता तर मग इथं आपल्याला ऐकायला येण्याची गरजच काही नव्हती. जी गोष्ट अविज्ञेयच आहे ती आपण सोडूनच दिली असती, समजतच नाही तर मग अभ्यास करण्याचंही कारण काही नाही। अभ्यासाच्याही जर पलीकडची असेल तर, पण ज्ञानगम्य आहे असं म्हणतात, ज्ञानाने तो प्राप्त देखील होतो। आणि हजारो लोकांनी आजपर्यंत त्याला प्राप्तही केलेला आहे, उपनिषद काळापासून ते आजपर्यंत अनेकांना तो सापडलेला आहे आणि एकाच स्वरूपात सापडलेला आहे। स्थळ काळ निरपेक्ष, हिमालयात तो जसा सापडला तसाच तो कन्याकुमारीमध्येही सापडला, त्याच पद्धतीने तसाच। हिमालयात तो वेगळा प्रतीत होतो आणि कन्याकुमारीला वेगळा प्रतीत होतो असं नाही, आणि वेगवेगळ्या काळी देखील। तो 5000 वर्षांपूर्वी उपनिषद काळी जसा सापडला तसाच आचार्यांनाही सापडला। 12-1300 वर्षांपूर्वी, 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनाही तसाच सापडला। चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार वो माये, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनवणे मना आले वो माये। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी पाहिला, आणि तुकाराम महाराज अणु रेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडिले कळीवर मिथ्या भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता। काळ वेगळा आहे, 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज होऊन गेले तसंच, आणि स्वरूपानंदांना तसाच सापडला, वेगळा नाही सापडला, वेगळ्या स्थळी वेगळ्या काळी एकाच पद्धतीने सापडणारा। तो जाणायला योग्य देखील आहे आणि तो सापडण्याची जागा देखील एकच आहे, सर्वांना एकाच ठिकाणी सापडला, आणि ते एकच ठिकाण म्हणजे हृदय। हे हृदय देखील ध्यानाच्या अंगाने मस्तकाकाश आहे, आणि प्रेमाची भाषा ज्यांना जास्त बरी वाटते त्यांच्या दृष्टीने हे देखील हृदय, जिथं पंपिंग चालतं हृदयामध्ये, रक्ताचं चलनवलन जिथून घडतं ते हृदय। शास्त्रज्ञांना असं समजलंय की जेव्हा एक प्रिय व्यक्ती येणार आहे तेव्हा तुमच्या हृदयाला हुरहुर लागते, आणि खरंच लागते हृदयाच्या ठिकाणी, इथं नाही लागत, हृदयाच्या ठिकाणी। पण ते काम मेंदूच आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात। एक कॉर्ड तिथं आलेली आहे, आणि ही जी प्रेमाची भाषा आहे ही प्रेमाची भाषा इथं समजते। स्वामीजींना पाहिलं इथं, पंढरीनाथांकडे गेलात इथं, ध्यानाला बसलात इथं, या दोन्हीलाही हृदयच म्हणतात, आणि हे हृदय आहे या मस्तकाच्या प्रदेशात। म्हणून प्रेमाच्या भाषेमध्ये देखील जसं बुद्धीला काही गोष्टी कळत नाहीत, बुद्धी निराळी आणि हे ठिकाण निराळ, या ठिकाणामध्ये बुद्धी आहे पण बुद्धीला सर्वच समजतं असं नाही। जसं आई मुलावर प्रेम करते त्याचं विश्लेषण हृदयाला समजतं, बुद्धीला नाही समजत। म्हणून इथं हृदय हा जो शब्द आहे, हृदी सर्वस्य अधिष्ठितम, तो शब्द एका विशिष्ट अशा भावनेला वापरलेला आहे, आणि ती भावना ही ज्ञान भावना आहे या ठिकाणी होणारी। मग ती प्रक्रिया इथून घडेल अथवा इथून घडेल, नामस्मरणाने प्रेम निर्माण होईल, इथं निर्माण होईल, आणि ध्यानाने निस्तरंगता येईल, निस्तरंगतेच्या पाठोपाठ एकरूपता अनुभवाला येईल ती इथं। पण हे जे इंद्रिय आहे, हे इंद्रिय इंद्रिय मन बुद्धी याच्यातलं नसून त्यांच्या पलीकडं असणारं ज्ञेय स्वरूप म्हणजे आपणच आहोत, आपली खरी वस्ती या ठिकाणी आहे ज्ञान स्वरूपानी असणारी आणि तिथं तो सापडतो असं म्हटलेलं आहे. त्यावरचे ओव्या अतिशय सुंदर आहेत, आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गुरुधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुनाथ.